श्रोते हो नमस्कार. इंद्रधनुष्य या कार्यक्रमात मी आरजे महेश आपणा सर्वांचं स्वागत करतो. श्रोते हो, शरद पवार लोक माझे सांगाती या राजकीय आत्मकथेच्या पुस्तकावर आधारित या कार्यक्रमात आपण सुरुवात करणार आहोत या कार्यक्रमाच्या पुढील भागाला. दंगलीमुळे मुंबईचं स्वरूप भयानक झालं होतं. 24 तास धावणारी मुंबई निश्चित पडली होती. लोकल ही मुंबईची जीवनदायी आहे, ती सुरू असेल तर मुंबई धावत राहते. साहेबांनी रेल्वे अधिकाऱ्यांची बैठक बोलावली. मुंबईच्या रस्त्यावरून बस वाहतूक करणाऱ्या बेस्ट कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आणि मुंबईत रोज सकाळी दुधाचा पुरवठा करणारे आरेच्या अधिकाऱ्यांना पाचारण केलं. या साऱ्या जणांना संपूर्ण सुरक्षा पुरवण्याची त्यांनी ग्वाही दिली. मुंबईकरांचा विश्वास जागवायचा असेल तर आपण धीरानं आणि काळजी घेत जीवनचक्र सुरू केले पाहिजे असं आवाहन त्यांनी केलं. या आवाहनाला रेल्वे, बेस्ट आणि आरे या तिन्ही संस्थांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. देशाच्या आर्थिक राजधानीच्या रस्त्यांवरून बस आणि रुळावरून लोकल धावू लागल्यावर मुंबईकरांमध्ये दिलासा निर्माण झाला आणि जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येऊ लागलं. बॉम्बस्फोटाची घटना घडलेला दिवस शुक्रवार होता. परिस्थिती नियंत्रणात आहे असा विश्वास निर्माण करण्यासाठी शनिवार आणि रविवारचा दिवस म्हणजे 48 तास हातात होते. साहेबांनी शिक्षण खात्याच्या मंडळींना बोलावलं, उद्योगातल्या लोकांना बोलावलं आणि सांगितलं की सोमवारी 100% शाळा सुरू होण्यासाठी आणि कारखान्यात कामगारांची पूर्ण उपस्थिती राहील यासाठी पावलं उचलं. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचं स्फोटात प्रचंड नुकसान झालं होतं. तिथल्या टेलिफोनच्या 15,000 लाईन्स उद्ध्वस्त झाल्या होत्या. साहेबांनी संरक्षण खात्यातल्या तज्ज्ञांना बोलावलं. त्यांनी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज मधील विखुरलेली सारी स्फोटकं सावधगिरीनं काढून टाकली. लष्करातल्या आणि दूरसंचार खात्यातल्या कर्मचाऱ्यांना सांगून सर्वच्या सर्व 15,000 टेलिफोन लाईन्स पुन्हा सुरू केल्या. सोमवारी सकाळी जवळपास सगळ्या शाळा, सर्व उद्योग व्यवसाय नियमितपणानं सुरू झाले. स्टॉक मार्केटची सुरुवात करताना घंटा द्यायची असते ती देण्यासाठी साहेबांनाच आमंत्रित करण्यात आलं. मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त अमरजित सिंग सांबरा तसेच मुंबईचे तत्कालीन महापालिका आयुक्त शरद काळे यांनी त्यांच्यावरील जबाबदारी इतक्या तडफेनं पार पाडली की संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा कंबर कसून मुंबई पूर्वपदावर येण्यासाठी राबली. यामुळं घडलं असं की मुंबई पूर्वपदावर आल्याचा खणखणीत संदेश पोचला. मुंबईतल्या बॉम्बस्फोटानंतरच्या परिस्थितीचं चित्रण करण्यासाठी 35 ते 40 देशांचे प्रतिनिधी आले होते, पण त्यांना मुंबई सुरळीत असलेली बघायला मिळाली. मुंबईतल्या दंगलीनंतर महाराष्ट्राची सर्व सूत्र पुन्हा साहेबांच्या हाती आली. साऱ्या देशाचं लक्ष मुंबई शांत कशी होणार याकडे असतानाच राज्यातल्या एका कोपऱ्यातल्या जिल्ह्यात अस्वस्थ करणारी घटना घडत होती. त्यावेळच्या धुळे म्हणजे आजच्या नंदुरबार जिल्ह्यात इथे कुपोषणानं आदिवासी मुलं मरत असल्याच्या बातम्या येत होत्या. एके दिवशी 10-12 मुलं दगावली. त्या दुर्गम भागातल्या पाड्यांना थेट भेट देऊन परिस्थिती आजमावण्याचा निर्णय साहेबांनी घेतला. मात्र संबंधित अधिकाऱ्यांनी त्या भागात पोहोचण्यासाठी कोणत्याही सुविधा नसल्याचं सांगून तिथे जाण्यापासून त्यांना परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांचा निर्धार पक्का असल्यामुळे या पाड्यांवर पोहोचण्याचा मार्ग शोधा असं सांगितल्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी केली. हा सबंद भाग डोंगर उताराचा असल्यानं हेलिकॉप्टर जाणंही शक्य नव्हतं. या पाड्यांवर पोहोचण्यासाठी सर्वात जवळचा मार्ग म्हणजे गुजरातमधल्या बेलियापाडा या गावात हेलिकॉप्टरनं उतरायचं आणि तिथून 12 किलोमीटर चालत जायचं. ठरल्याप्रमाणे साहेब बेलियापाडाला गेले आणि तिथून चालत होराफळीला पोचले. साहेबांसमवेत सुरूपसिंग नाईक, मधुकरराव पिचड, माणिकराव गावित आदी सहकारी होते. या सर्वांनी आजूबाजूच्या पाड्यावरही जाऊन पाहणी केली. डोंगर उतारावरचा भाग असल्यानं शेती नाही, दुर्गमतेमुळे रस्त्यासारख्या पोचण्याच्या सुविधा नाहीत, स्वस्त धान्य दुकान बंद असा सगळाच नन्नाचा पाडा होता. साहजिकच लहान मुलं मृत्यूच्या खाईत ढकलली जात होती. ती स्थिती पाहून, त्यांच्या समस्या ऐकून ही मंडळी सुन्न झाली. आपण राज्य करतो आहोत, मुख्यमंत्री आहोत, आणि राज्यातल्या एका कोपऱ्यात मुलं मरतायत, मग राज्य चालवण्यात काय अर्थ आहे? इतकी टोकाची उद्विग्नता साहेबांच्या मनात आली. या परिस्थितीत बदल घडण्यासाठी उपाययोजना करण्याच्या निर्धारानं साहेब तिथूनच राज्याच्या मुख्य सचिवांशी बोलले. महाराष्ट्रातल्या आदिवासी लोकसंख्येनुसार अंदाजपत्रात तरतूद करण्याच्या सूचना दिल्या. आदिवासींसाठीच्या या निर्णयानं त्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक पाठबळ मिळालं. राज्याचा हा निर्णय क्रांतिकारक ठरला. पुढे संपूर्ण देशानं हे मार्गदर्शक सूत्र म्हणून स्वीकारलं. हा निर्णय देशातल्या आदिवासींसाठी उपयुक्त ठरला आणि साहेबांच्या राजकीय कारकिर्दीतला हा एक समाधान देणारा निर्णय होता. साहेबांच्या राजकीय आयुष्यातल्या 1989 ते 1996 हा कालखंड कठोर परीक्षा पाहणारा होता. आणि त्याचा थोडक्यात आढावा म्हणजे असा की 1976 मध्ये काँग्रेसमधून बाहेर पडून साहेब राज्याचे सर्वात तरुण मुख्यमंत्री झाले होते. साहेबांचं सरकार बरखास्त झाल्यानंतर घेतलेल्या निवडणुकांमध्ये साहेबांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत 54 आमदार निवडून आणले होते. पण काँग्रेसला प्रचंड बहुमत मिळताच यातले बहुतांश आमदार साहेबांची साथ सोडून गेले. मोजके 5-6 आमदार साहेबांसमवेत राहिले ज्यांनी साहेबांवर कायम वरद हस्त ठेवला. ते यशवंतराव चव्हाण काँग्रेसमध्ये परतल्यावर महाराष्ट्रातलं साहेबांचं राजकीय भवितव्य अंधारात बुडालं आहे असं मानलं गेलं. अशाही स्थितीत महाराष्ट्रात पायाला भिंगरी लावून दौरे काढत सर्वसामान्य माणसाशी कार्यकर्त्यांशी साहेबांनी थेट नातं जोडलं. पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर संपूर्ण देशात विरोधकांची धुळधाण झाली होती. त्याही परिस्थितीत महाराष्ट्रातल्या जनतेनं विधानसभेच्या निवडणुकीत पुन्हा एकदा साहेबांच्या 52 आमदारांच्या पारड्यात घसघशीत मत टाकली आणि त्यांना निवडून आणलं. राजीव गांधी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांच्या आग्रहामुळे साहेब काँग्रेसमध्ये परतले. परतल्यावर साहेबांकडे मुख्यमंत्रीपद पुन्हा आलं. या संपूर्ण पार्श्वभूमीमुळे महाराष्ट्रातलं साहेबांचं राजकीय स्थान कमालीचं भक्कम झालं होतं. हे असं असल्यामुळे राजकीयदृष्ट्या साहेबांना कमकुवत केल्याशिवाय गत्यंतर नाही अशी भावना साहेबांच्या राजकीय विरोधकांमध्ये बळावली होती. तशा चर्चा प्रसारमाध्यमांमध्ये होत होत्या. यात पक्षांतर्गत विरोधकांचाही समावेश होता. मोठं राजकारण करायचं असेल, महाराष्ट्रात स्थान निर्माण करायचं असेल, तर शरद पवारांना लक्ष करणं भाग आहे असं वाटणारा वर्ग उदयाला आला होता. साहेबांवरच्या तुफानी राजकीय हल्ल्यांना आणि बेसुमार आरोपांना सुरुवात झाली ती याच काळात. माध्यमांनीही साहेबांवर घणाघाती आरोप करणं लाभदायी ठरत होत. तुमच्यावर आरोप झालेल्या बातम्या लावल्या की आमचे खप वाढतात असं नवा काळचे संपादक निळूभाऊ खाडीलकर यांनी एकदा मोकळीपणानं कबूल केलं होतं. विरोधी पक्षांमध्ये साहेबांवर आरोप करण्यात भाजपचे गोपीनाथ मुंडे आघाडीवर होते. जनता दलाच्या नेत्या मृणाल गोरे यांची माध्यमातली विश्वासार्हता फार मोठी होती, त्यामुळे त्यांनी भूखंडाच्या संदर्भात साहेबांवर केलेल्या आरोपांना शहनिशा न करता वारेमाप प्रसिद्धी मिळाली. पण चौकशी अंती त्यातून काहीही निष्पन्न झालं नाही. 1990 निवडणुकीत हितेंद्र ठाकूर पप्पू कलानी यांना काँग्रेसनं उमेदवारी देण्याचा मुद्दा वादग्रस्त ठरला होता. या उमेदवारांच्या पूर्व पीठिकेविषयी बरंच उलट सुलट लिहिलं बोललं गेलं होतं. तेव्हा श्रोते हो, शरद पवार लोक माझे सांगाती या राजकीय आत्मकथेच्या पुस्तकावर आधारित या कार्यक्रमात आज आपण या ठिकाणी थांबणार आहोत. श्रोते हो, आमचा हा कार्यक्रम आपणाला कसा वाटला याविषयीच्या आपल्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. आमचा फोन नंबर आहे 021212 254 727. धन्यवाद.